अभ्यासपुस्तक पाठ सहा जागतिकीकरण एक जागतिकीकरण दोन ख एक धोरणात्मक दोन नकारात्मक तीन तंत्रज्ञानात्मक चार संवादात्मक पाच रचनात्मक सहा अपवादात्मक सात होकारात्मक आठ संस्थात्मक नऊ सकारात्मक.